आणि चार किंवा पाच सात तास जाहीर
I want you to turn with me to the book of Jude and the last few verses beginning in verse 24
ani yaves apan yahudacha pustak je ahe teje shevarche je vachan ahe te apan paanar ahot
as I have only short time with you and but one day
ani jari tya tikani majhya kade thoda vel asla ek divas jari asla
I don't want to talk many things
ani mala kay anek anek ja goshti ahe tya mala tumchya sathi bolaycha nahiye
I want to focus on some of the most important things we need to keep in our minds as believers
ani vishwasnare anatane kai mahatvapurna ja goshti ahe tya tumhi tumchya manamadhe thevavyat ashi majhi ichcha ahe
and among those things is the greatness of our God
ani mag tya paiki jar ek gosht apan pahili tar devacha je mahanpana ahe मानता है क्या है
द ग्रेटनेस ऑफ हिज पावर
त्याच बरोबर त्याच्या सामर्थ्य जे आहे अपार सामर्थ्य ते आहे
द ग्रेटनेस ऑफ हिज सेविंग अँड प्रिझर्विंग ग्रेस इन क्राइस्ट
आणि मग येशू ख्रिस्तामध्ये त्याची जी तारणदायी कृपा आहे आणि त्याची जी काही जतन करणारी कृपा आहे ते आपण पाहावं
सो बिफोर आय रीड द स्क्रिप्चर अँड देन प्रे आय एम गोना आस्क ब्रदर टू प्रे फॉर आवर सर्मन प्लीज
प्रार्थना करू प्रेमळ प्रभू यावेळेस पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो आणि आजच्या या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत प्रथम सत्रामध्ये प्रभू देवप्पा ज्या पद्धतीचं तू आम्हाला तुझ्याविषयीचं ज्ञान देऊ केलं तुझी महानता तू आम्हाला दाखवून दिलीस तसंच प्रभू देवप्पा यावेळेस आम्ही प्रार्थना करतो की इथून पुढचं जे महत्वाचं आम्ही सत्र हाताळणार आहोत सत्रामधून आम्ही काही गोष्टी तुझ्याविषयी पाहणार आहोत त्या समजण्यासाठी तू आम्हाला अंतकरण दे ते ऐकण्यासाठी तू आम्हाला कान दे आणि आम्हाला विशेष करून तुझ्या वचनाप्रती प्रभू देवप्पा तू आवेश दे ही तुझ्याच्या मी प्रार्थना आहे ही लहानशी प्रार्थना विषय नावात करतो म्हणून तू आहे आमेन
आमेन सो जूड वर्स 24 अँड 25
यहुदाचं पुस्तक याचं 24 आणि 25 वचन
Now to him who is able to keep you from stumbling and to present you blameless before the presence of his glory with great joy to the only God Our Savior, through Jesus Christ our Lord, be glory, majesty, dominion, and authority before all time, and now, and forevermore. Amen.
तुम्हाला पत्नापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्युक्त सानिध्यात निर्दोषाचे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव महिमा व पराक्रम व अधिकार ही युगार युवारंभी पूर्वी आता व युवानयुग आहेत आमेन
Brief prayer. God grant me, O Lord, to speak your word faithfully, to speak your word clearly, give your people ears to hear and bless the preaching of your word. In Jesus' name.
Amen.
As we take this up, this is a doxology.
आणि मग इथं आपण हा विषय हाताळत असताना इथं जे देऊ केलेलं आहे ते एक स्तुती गाणं आहे
which is in that section in a few passages that ascribes glory and majesty and honor and praise to God
ani mag ithar ya utaramade apan devacha aishwarya devacha gaurav devachi stuti hi apan pahat ahot
and as we consider this one I want us to consider a few ideas from this simple two verse doxology
ani mag he apan lakshat ghet astana ithe je stuti gaan diu kelela ahe tyacha madhun ja kai goshti ahet tya apan jaanun ghenar ahot
similar to what we heard earlier
ani mag je kahi apan nukta je aikla tyanusar te ahe
this passage emphasizes the greatness of our God's power
ani mag itha amcha devacha je apar samarthya ahe ji samarthya madhe to jo mahaan ahe tya visheycha goshti ahe
Indeed, I would say it speaks of his absolute ability to accomplish all that he wills.
आणि जे काही तो इच्छितो ते पूर्ण करण्यामध्ये तो पूर्णतः समर्थ आहे याविषयी आपण त्या गोष्टी पाहतो.
There is nothing in this world that limits or hinders or slows God from accomplishing his purpose.
आणि मग त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये कोणती अशी गोष्ट नाही जी त्याच्या उद्देशाला आळ येऊ शकते त्या उद्देशाला थांबू शकते किंवा त्याला ती अडथळण करू शकते
This passage says begins by saying now to him who is able
आणि मग तिथे सुरुवातीला असं म्हटलंय की तो ते करण्यासाठी समर्थ असा आहे
Brothers and sisters we could finish that sentence with many things
आणि मग तो समर्थ आहे हा जे वाक्य आहे ते अनेक गोष्टीने आपण परिपूर्ण करू शकतो.
To him who is able to raise the dead.
आणि मग तो त्या ठिकाणी मृतातून पुनरुत्थान करण्यासाठी तो समर्थ आहे.
To him who is able to give wisdom to the simple.
आणि मग जे काही साधे भोळे लोक आहेत त्यांना ज्ञान देण्यासाठी तो समर्थ आहे.
Him who is able to save the chief of sinners.
आणि मग अतिशय मुख्य असा जो पापी आहे त्याला तारण देण्यासाठी तो सुद्धा समर्थ आहे.
Even those things that go beyond our full comprehension, God is able to do.
आणि मग लक्षात घ्या की या गोष्टी जरी आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असल्या तरी सुद्धा देव त्या गोष्टी करण्यामध्ये सामर्थ्यशाली असा आहे.
Even the best of scholars who study the night sky.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी अतिशय हुशार जे व्यक्ती आहेत ते आकाश मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा ते अभ्यास करतात.
They make the goal of naming every planet and star.
आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक जे काही तारा असो किंवा त्या ठिकाणी ग्रह असो त्यांना ते नाव देण्याचा प्रयत्न करतात.
And even the constellations or grouping of stars, giving them a name.
आणि मग त्या ठिकाणी ते काय करतात की तिथे आकाशगंगा असो किंवा त्यामध्ये जे अनेक तारे आहेत त्यांना ते नाव देण्याचा प्रयत्न करतात.
But still, even now, slowly, slowly, with technology, we discover another one.
आणि मग लक्षात घ्या की असं जरी ते करत असलं तरी ते तंत्रज्ञान एवढं अवगत होत चाललेलं आहे की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस त्या गोष्टी शोधतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काही सापडत तारा असो किंवा ग्रह असो.
And another one.
आणि मग दुसरा तो सापडत असतो.
And another one.
आणि दुसरा तो सापडत असतो.
And the sense of it is, we are running out of even ways to simply name them.
आणि मग त्या ठिकाणी त्यांना केवळ नाव देण्यामध्ये सुद्धा आम्ही अपेक्षा करत असतो.
So now these days we just give them some grouping of numbers and letters.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण काय करत असतो की त्यांचा जो समूह आहे त्यांना एखादी संख्या किंवा एखादं नाव देऊन आम्ही मोकळे होतो.
No need to translate this. Like BX14G5P. You know, something like that. And not even there. The scriptures tell us God names all of the heavenly hosts.
आणि मग लक्षात घ्या की तिथं शास्त्र उतरायचं म्हणतं की देवाने स्वर्गातील सर्व सैन्य असो किंवा ज्या गोष्टी असो त्या प्रत्येकाला त्याने नाव देऊन केलेलं आहे.
Back in the earlier this year they sent up the new what's called James Webb telescope.
आणि मग त्या ठिकाणी या पाठीमागच्याच वर्षी मध्ये त्यांनी एक नवीन टेलिस्कोप तिथं त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे.
And they thought they would see the ends of the universe.
आणि मग तिथे ते अशा प्रकारे विचार करतात की त्या दुर्बिणीच्या द्वारे त्या या जगाचा शेवट काय आहे ते पाहू शकतील.
All they found is more stars and galaxies than they can number or imagine.
आणि मग लक्षात घ्या की ते करत असताना त्यांना अजून तारे तिथे पाहायला मिळाले, अजून आकाशगंगा तिथे पाहायला मिळाल्या, अनेक ग्रह त्यांना तिथे पाहायला मिळाले.
Even now the best of the scholars in cosmology or how the universe came to be.
आणि मग लक्षात घ्या त्या ठिकाणी हे विश्वाची कशी निर्मिती झाली त्याचा अभ्यास करणारे जे लोक आहेत जे हुशार लोक आहेत
are saying that if the world came by evolution we should see like this.
आणि मग ते म्हणतात की उत्क्रांतवादी मधून जर जगाची निर्मिती अशी झाली असेल तर ते म्हणतात की गोष्टी अशा प्रकारे आम्हाला दिसल्या पाहिजे.
Now that they see,
आणि मग ज्यावेळेस ते त्या गोष्टी पाहतात
they see it is wrong.
आणि मग त्यावेळेस ते पाहिल्यानंतर समजतं की त्यांचं जे समज आहे ते चुकीचं आहे.
Maybe all of our ideas and all of our science is wrong.
कदाचित आमचं सर्व विज्ञान किंवा सर्व जे आमचे त्यांप्रती विचार आहेत ते चुकीचे आहेत.
The scientists and scholars are scrambling to come up with new story to explain the universe.
आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जे हुशार व्यक्ती आहेत किंवा वैज्ञानिक आहेत ते या विश्वाबद्दल नवीन नवीन गोष्टी ते आणत असतात.
We don't have that problem.
आणि आपल्याकडे त्या प्रकारची समस्या नाहीये.
Because we know what even man cannot understand, our God is able.
आणि हे लक्षात घ्या की कारण आम्हाला ही गोष्ट माहित आहे की त्या ठिकाणी मनुष्य जे समजत नाही ते देवाला माहित आहे.
And when it exceeds the mind and imagination of men.
आणि मग त्या ठिकाणी लक्षात घ्या मनुष्याच्या बुद्धीच्या सामर्थ्यापलीकडे आम्ही जाऊन विचार करू शकतो.
God's wisdom is just beginning.
आणि मग लक्षात की मनुष्याची जी बुद्धी बुद्धीची समाप्ती जी आहे त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं ज्ञानाचा प्रारंभ आहे.
Similar phrase comes to us in Ephesians 3 verse 20 and 21.
आणि मग त्याच प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर तशाच प्रकारचा वाक्यांश इफिस 3 20 21 मध्ये येतो.
Now to him who is able to do far abundantly more than we can think or imagine.
तिथे असं म्हणजे की अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य करण्यास जो समर्थ आहे.
According to the power at work within us, to him be glory in the church in Christ Jesus through all generations forever and ever.
आणि तिथे असं म्हटलं की त्याला मंडळीमध्ये व येशू ख्रिस्ताच्या ठाई पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो.
Our imaginations can imagine many things, can't they?
आणि मग लक्षात घ्या, आमची जी कल्पना शक्ती आहे ती अनेक गोष्टींची कल्पना करेल, नाही का?
Think of the most amazing thing possible.
आणि मग लक्षात घ्या, त्या ठिकाणी ज्या काही शक्य गोष्टी आहेत त्याविषयी तुम्ही विचार करा.
Imagine that, oh, I can. Can you imagine if someone with one thought could be on the moon?
आणि मग त्या ठिकाणी अशी कल्पना शक्ती की त्या ठिकाणी एकाच विचाराद्वारे मनुष्य हा त्या ठिकाणी चंद्रावर जाईल.
And if suddenly you were king or queen of the solar system.
आणि मग त्या ठिकाणी लक्षात येईल की तुम्ही सोलर सिस्टम जे आहे त्याचे तुम्ही राजा किंवा राणी असे व्हाल.
Can you imagine this?
तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकाल का?
That's even nothing compared to what God is able to do if it is his will.
आणि लक्षात की देव त्याच्या इच्छेनुसार जे करण्यास समर्थ आहे त्या समोर या गोष्टी काहीही नाही.
But the question is this, if God's will for you is but a simple and humble one.
आणि मला लक्षात की देवाची इच्छा तर तुमच्या प्रती अशी आहे की तुम्ही साधे आणि त्याने नम्र असावं.
Are you ready for that one or only the one that is glory in the eyes of men?
आणि मला लक्षात घ्या की तुम्ही त्यासाठी तयार आहात का किंवा लोकांच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी तुमचं गौरवासाठी तुम्ही तयार आहात.
Indeed, Paul was on a path that was glory in the eyes of the Jews of his day.
आणि मला लक्षात की पाऊल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मार्गावर होता की यहुदी लोकांच्या मतानुसार त्या ठिकाणी त्या गौरवी अशा गोष्टी होत्या.
He would become a man that others would look to and listen to.
आणि तो अशा प्रकारचा मनुष्य होऊ शकला असता की त्या ठिकाणी लोक केवळ त्याच्याकडे पाहतील आणि त्याचं ऐकू शकतील.
And then because of the grace of God in his life.
परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये देवाची कृपा अवतरली या कारणामुळे.
He became a man who when he would speak sometimes they would want to block their ears.
आणि मग लक्षात घ्या तो असा मनुष्य झाला की ज्यावेळेस तो बोलायचा त्यावेळेस काही जे यहुदी लोक आहेत ते त्यांच्या कानामध्ये बोटे धरायचे.
The things he would say would cause them to pick up stones and throw them at him.
आणि मग ज्या ज्यावेळेस तो काही गोष्टी त्यांच्या समोर बोलला त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांनी दगड उचलून त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
He gave up the opportunity for some sort of earthly position.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काही जणू काही त्या ठिकाणी भूतलावरची स्थिती त्यांच्या समोर ठेवली.
Because he understood the greater importance of God's will in his life.
कारण त्याला ही गोष्ट चांगल्या रीतीने समजली होती की त्याच्या जीवनामध्ये देवाची इच्छा काय आहे.
And God's word in every believer's life is first to godliness, holiness, and service to our God.
आणि मला लक्षात आहे की देव ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं जे काही वाक्य आहे देवाचं जे वचन आहे ते आमचं तारण होणं आमचं पवित्रीकरण होणं ह्या त्या गोष्टी आहेत.
There are so many things that we may not achieve and accomplish in this life.
या जीवनामध्ये अशा बहुतेक अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या जीवनामध्ये संपादन करू शकत नाही ते आम्ही पूर्ण करू शकत नाही.
We need to pause for a moment and begin to understand what Jesus accomplished for us.
आणि मग इथं आपण थोड्या वेळासाठी थांबूया आणि विचार करूया की येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत.
No one could pay a price for their own sins.
लक्षात घ्या की कोणी त्यांच्या पापासाठी स्वतः मोल देऊ शकत नाही.
No one could do what was necessary for the deliverance of their own soul from wrath.
आणि मग त्या ठिकाणी स्वतःचा जीव देवाच्या क्रोधापासून सोडवण्यासाठी कोणीही पात्र नाही.
But Jesus alone accomplished what no one else can do.
आणि मग कोणी ज्या गोष्टीसाठी पात्र नव्हतं ती गोष्ट येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि आमच्यासाठी संपादन केली.
The scripture tells us in the book of Revelation chapter 5.
आणि मग त्या ठिकाणी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला म्हणजे पुस्तक सांगतं.
As John is seeing this vision in heaven.
आणि मग जो काही योवान आहे ते सर्व तो प्रगटीकरण पाहत असताना.
There is the scroll that is there and it is sealed.
आणि मग लक्षात घ्या त्या ठिकाणी ती गुंडाळी होती आणि ती गुंडाळी बंद अशी गुंडाळी होती.
And it says no one was found worthy who could open it.
आणि मग तिथं असं म्हटलं की कोणी ती गुंडाळी उघडण्यासाठी पात्र नव्हतं.
The angels of God were there.
आणि मग लक्षात की देवाचे जे काही देवदूत आहेत तिथे उपस्थित होते.
John an apostle was there.
आणि मग जो काही प्रेषित यवान आहे तो सुद्धा तिथे उपस्थित होता.
No one was worthy to open it.
आणि मग ते सर्व त्याने पाहिलं आणि त्याला समजलं की ती गुंडाळी उघडण्यासाठी कोणीही पात्र नाही.
And the scriptures tell us that John began to weep.
आणि मग तिथे शास्त्र उतारा असं सांगतं की यवानाला रडू कोसळलं.
And verse 5 says.
आणि पाचवं वचन असं म्हणतं.
One of the elders said to me, weep no more. The lion of the tribe of Judah, the root of David, this is Jesus, he has conquered so that he can open the scroll.
तास म्हटले की तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला रडू नकोस पहा यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे म्हणून तू तिचे सात शिके फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.
Brothers and sisters, there are many things that by the grace of God we are able to do in our life.
आणि मला लक्षात आहे की अशा बहुतेक गोष्टी आहेत ज्या देवाच्या कृपेने आम्ही आमच्या जीवनामध्ये करण्यास समर्थ अशा आहोत.
There are some things that we simply are not able to do.
आणि मग त्या ठिकाणी अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आम्ही करण्यास समर्थ नाहीयेत.
But God is able to do anything that he pleases.
आणि मग लक्षात आहे की देवाला जे काही बरं वाटतं आवडतं त्या सर्व गोष्टी करण्यासाठी देव त्या ठिकाणी पूर्ण असा आहे.
And so with all of our limited skills and abilities,
लक्षात आहे की आमच्यामध्ये जे सर्व कौशल्य आहे जे काही आमच्या मर्यादा आहे जे काही आमचा हुशारीपणा आहे,
we simply serve the one who has absolute power and ability.
आणि मग लक्षात घ्या आम्ही त्या ठिकाणी काय करत असतो की जो पूर्णतः समर्थ आहे त्याची आम्ही भक्ती करत असतो, त्याची आम्ही सेवा करत असतो.
Now this passage could have said to him who is able to heal you,
आणि मग कदाचित हा उत्तर असं म्हटलं असतं की तो तुम्हाला बरं करण्यासाठी समर्थ आहे.
To him who is able to grant you earthly success,
आणि मग कदाचित असंही तो उत्तर म्हटलं असतं की या भूतलावरील जे यश आहे ते यश देण्यासाठी तो समर्थ आहे.
Surely he is able to do these things.
आणि नक्कीच तो या गोष्टी करण्यासाठी समर्थ असा आहे, नाही का?
But what this passage speaks of is more important than these things.
आणि लक्षात घ्या की परंतु हा शास्त्र उत्तरा ज्याविषयी बोलत आहे त्या गोष्टी ज्या इतर गोष्टी आहेत त्यापेक्षा त्या महत्वाच्या गोष्टी आहेत.
मोर इम्पॉर्टंट देन दीज बॉडीज.
आणि मग आमचं जे काही देह आहे आमचं जे शरीर आहे त्यापेक्षा सुद्धा त्या गोष्टी महत्वपूर्ण अशा आहेत.
मोर इम्पॉर्टंट देन दिस वर्ल्ड अँड आवर प्लेस इन दिस वर्ल्ड.
आणि मग हे जे जग आहे किंवा या जगामध्ये जी आमची स्थिती आहे त्यापेक्षा सुद्धा जे या उत्तरामध्ये सांगितलं आहे ते महत्वाचं आहे.
इज दॅट गॉड इज गोइंग टू गिव्ह अस अ प्लेस इन हिज प्रेझेंस.
आणि मग लक्षात की ती गोष्ट आहे की देव आम्हाला त्याच्या सहभागितेमध्ये जागा देणार आहे.
Now to him who is able to keep you from stumbling and present you blameless before his presence with great joy.
आणि मग इथं असं म्हणतं की तुम्हाला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्युक्त सानिध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे.
This passage started by speaking of the absolute ability of God.
आणि इथं हा शास्त्र उत्तरा देवाचं पूर्णपणे जे समर्थपणा आहे त्याविषयी तो सांगत आहे.
It then beautifully directs it very specifically.
आणि मग तिथं फार सौंदर्याने त्या ठिकाणी विशेष गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे.
To speak of the spiritual safekeeping of God.
आणि मग त्या ठिकाणी आत्मिक देवाकडून सांभाळलं जाणं त्याविषयी ते बोललेलं आहे.
He is able to guard his own people's hearts and minds.
आणि मग लक्षात आहे की तो त्या ठिकाणी त्याचे जे लोक आहे त्या लोकांचं मन अंतकरण राखण्यासाठी तो समर्थ असा आहे.
For those of us in Christ, it's not only he is able but he will do it.
आणि मग लक्षात आहे की जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांच्यासाठी तो समर्थ आहे एवढंच नाही तर त्या गोष्टी तो त्यांच्या जीवनामध्ये करणार आहे.
We knew no need doubt failure because he is able.
आणि लक्षात घ्या त्याच कारणामुळे त्याच्यावर शंका उपस्थित करण्यासाठी आपल्याला काही कारण नाही कारण की त्या गोष्टी तो आपल्यामध्ये करण्यासाठी समर्थ आहे.
Now the translation here says able to keep you from stumbling.
आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे की तो तुम्हाला अडखळण्यापासून मराठी पतनापासून म्हटलेलं आहे अडखळण्यापासून सांभाळण्यास तो तयार आहे.
But listen carefully to me.
आणि मग तुम्ही फार काळजीपूर्वक बघा.
In James chapter 3 verse 2.
आणि मग त्या ठिकाणी याकोब याचा तिसरा अध्याय दुसरं वचन.
God's word says we all stumble in many ways.
आणि मग तिथं देवाचं वचन असं म्हटलेलं की आपण पुष्कळ बाबतीत चुका करतो.
If anyone does not stumble in what he says, he is a perfect man able to bridle the whole body.
आणि मग तिथं असं म्हटलं की जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय तो सर्व शरीरही कायात ठेवण्यास समर्थ आहे.
1 John 1:8 and following says this also.
आणि मग पहिले यवान 8:10 वचनामध्ये अशा प्रकारे बोललेलं आहे.
If we say we have no sin, we deceive ourselves and the truth is not in us.
आणि मग इथं असं म्हटलं की आपल्या काही पाप नाही असं जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो.
So a little confusion comes in our mind.
आणि मग त्या ठिकाणी काही थोडक्या प्रमाणामध्ये आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो.
He is able to keep you from stumbling.
आणि मग इथं असं म्हटलं की तो तुम्हाला पतण्यापासून राखण्यास समर्थ आहे.
But we all stumble in many ways.
आणि तिथं असं म्हटलेलं की आपण अनेक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी चुका करतो.
What is going on here?
आणि मग इथं नेमका कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत?
Let me tell you.
मला तुम्हाला सांगू द्या.
These are different words used for the similar idea.
आणि मग इथं एकच प्रकारची जी काही कल्पना आहे, विचार आहे, तो मांडण्यासाठी वेगवेगळे शब्द तिथं वापरण्यात आलेले आहेत.
The word in Jude that says keep you from stumbling.
आणि त्या ठिकाणी यहुदाच्या पुस्तकामध्ये जे सांगितलं की तो तुम्हाला अडखळण्यापासून वाचवण्यास तयार आहे.
It carries this idea when you are looking at the Greek and other passages.
आणि मग तिथं या प्रकारचा विचारधारा आहे ज्यावेळेस तुम्ही ग्रीक मध्ये किंवा इतर जे काही शास्त्रग्रंथ आहे त्यामध्ये तुम्ही पाहाल.
He will keep you from failing.
आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे की तो तुम्हाला अपयशी होण्यापासून तुम्हाला राखण्यास तो तयार आहे.
We will stumble but not utterly fail.
लक्षात घ्या की आपण त्या ठिकाणी अनेक मार्ग चुकत असतो परंतु पूर्णतः आम्ही अपयशी ठरत नसतो.
This particular word has its origins in the idea of riding a horse.
आणि मग त्या ठिकाणी लक्षात घ्या की इथं अशा प्रकारची विचारधारा त्या शब्दामध्ये आहे जणू काही आम्ही घोड्याची स्वारी करत आहोत.
I'm sure most of you have never ridden on a horse.
आणि मग तुमच्यापैकी अनेक जण नक्कीच त्या ठिकाणी घोडेस्वार त्यांनी केली नसेल.
I remember seeing my children when they were small attempt to ride on a horse.
आणि मग त्या ठिकाणी त्यांना आठवतं की त्यांची मुलं ज्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला घोडेस्वारी करण्याची.
Horses running.
आणि मग त्या ठिकाणी तो घोडा जो आहे तो पळत होता.
Children are bouncing like this.
आणि मग तिथं जे काही मुलं होते ते मुलं सुद्धा त्याच प्रकारे घोड्यासारखं जणू काही उड्या मारत होते.
They're wearing one helmet in case they fall off.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारचं हेल्मेट घातलेलं होतं जेणेकरून ते पडतील म्हणून.
Bouncing so much, helmet is turning.
आणि मग त्या घोड्यावर स्वारी करत असताना तिथं ते जे काही हेल्मेट आहे ते फारच तिथं जणू काही उड्या मारत होतं.
You cannot see the face, they cannot see where I'm going.
आणि मग त्यांना कळत नव्हतं की ते कुठे चाललेत म्हणून.
And in that moment my wife is ready to run out and jump on the horse.
आणि मग लक्षात की तिथं त्यांची बायको जणू काही त्या घोड्यासमोर उडी मारण्यासाठी तयार झाली.
Because one moment they're going this way and then going that way.
आणि मग तिथून लक्षात घ्या की तो जो घोडा आहे तो एका मार्गे एका साईडला झुकत होता, दुसऱ्या मार्गे दुसऱ्या साईडला झुकत होता.
And she thinks any moment they will fall off.
आणि मग तिला असं वाटलं की कोणत्याही क्षणाला ते जणू काही खाली पडतील.
The idea here is yes, you may be bounced up and down and it is difficult.
आणि मग लक्षात घ्या की तिथं तीच संकल्पना आहे की तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्ही इकडून तिकडून उड्या मारणार आहात.
It may turn this way and you start to go this way.
आणि कदाचित ते त्या बाजूला वळेल आणि तुम्ही या बाजूला झुकणार.
But you, though there is stumbling, though there is challenges, you will not fall.
आणि मग लक्षात घ्या त्या ठिकाणी जरी अडखळण असेल तरी सुद्धा तुम्ही त्यावरून पडणार नाही.
It may not be easy.
आणि मग लक्षात घ्या तुमच्यासाठी ते करणं हे फार सोपं असणार नाही.
It may not be comfortable.
आणि तुमच्यासाठी फार त्या ठिकाणी स्वस्त असं ते असणार नाही.
Maybe a little bit painful also.
तुमच्यासाठी कदाचित ते वेदनादायी असेल.
But God will keep his children from falling.
परंतु लक्षात घ्या की देव त्याच्या मुलांना खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी समर्थ असा आहे.
And when by the grace of God I stand fast.
आणि मग लक्षात घ्या की देवाच्या कृपेने ज्यावेळेस मी ते दृढ धरून राहतो, पक्क पकडून राहतो.
आय डोंट बोस्ट इन माय स्ट्रेंथ.
आणि मग लक्षात घ्या की त्या पकडण्यामध्ये मी माझा अभिमान जो आहे, गर्व आहे, त्याच्याविषयी मी बोलत नाही.
आय नो दॅट आय डिड नॉट फॉल.
आणि मग मला माहित आहे की मी त्या ठिकाणी का पडत नाहीये.
नॉट बिकॉज आय एम एबल.
कारण मी समर्थ आहे म्हणून नाही.
बट बिकॉज ही इज एबल.
कारण तो समर्थ आहे म्हणून तो मला खाली पडू देत नाहीये.
अँड ही इज गोइंग टू कीप मी अँड यू.
आणि मग लक्षात घ्या तो मला आणि तुम्हाला त्या ठिकाणी पतनापासून राखण्यास, अडखळण्यापासून राखण्यास तो समर्थ आहे.
अँड दिस कीपिंग हियर इज नॉट फ्यू डेज, वीक्स ऑर मंथ्स.
आणि मग लक्षात घ्या ते राखणं जे आहे ते काही दिवसांचं किंवा काही महिन्यांचं ते राखणं नाहीये.
नॉट जस्ट मेनी इयर्स ऑल्सो.
आणि कदाचित काही अनेक वर्ष सुद्धा त्यामध्ये समाविष्ट नाहीयेत.
Until we are presented by Christ to the Father.
आणि मग लक्षात घ्या की जोपर्यंत ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी देवपित्याच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत ते राखणं आहे.
It is the fullness of our life.
आणि मग लक्षात घ्या की आमच्या संपूर्ण जीवनभर तो आम्हाला राखणार आहे.
In so many things we may fail in this world.
आणि मग या जगामध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत ज्यांमध्ये आम्ही चुका करतो.
But our God, he never fails.
परंतु आमचा जो देव आहे तो कधी आम्हाला अपयशी होऊ देणार नाही.
And he who began a good work in you.
आणि ज्याने तुमच्या आणि माझ्या मध्ये चांगल्या कार्याची सुरुवात केली आहे.
Will bring it to completion in the day of Christ Jesus.
आणि मग तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत त्या सर्व गोष्टी सिद्धीस नेईल.
The scripture tells us that in 1 Peter chapter 1 verse 3 and following.
आणि मग त्या ठिकाणी पहिले पेत्र याचा तिसरा अध्याय आणि काही पहिला अध्याय तिसरा वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे.
According to his great mercy he caused us to be born again.
आणि मग तिथं असं म्हटलं की त्याच्या दैवी कृपेने त्याने आम्हाला नवीन जन्म घातलेला आहे.
Again just a moment on that.
आणि काही आपण क्षणभर तिथं विचार करूया.
It does not say according to my great value he caused me to be born again.
आणि तिथं असं म्हटलं गेलं की माझं जे काही महान मोल आहे त्यामुळे त्यांनी मला जन्म घातलेला आहे असं म्हटलेलं नाहीये.
It does not say because of my great usefulness or talent I was caused to be born again.
आणि माझ्यामध्ये त्या ठिकाणी फार कौशल्य होतं, मी फार महान होतो, त्याच्यामुळे मला पुन्हा जन्म घातलेला असं नाही.
If God wants he can give his warning to the world through a speaking donkey.
आणि मग लक्षात की देवाला जर त्या ठिकाणी त्याची सेवा करून घ्यायची असेल किंवा त्याचं वचन जर प्रसारित करायचं असेल तर तो गाढवाला सुद्धा बोलायला लागेल.
As he did in the life of Balaam.
आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये ती गोष्ट घडलेली.
It is his mercy.
आणि मग लक्षात की त्याची दया.
I did not deserve it.
आणि मी त्यासाठी पात्र नाहीये.
I deserve nothing but the wrath of God and constant misery.
आणि मग लक्षात घ्या की मी कशासही पात्र नाही, केवळ देवाच्या जे क्रोध आहे आणि माझी जी दयनीय परिस्थिती आहे त्याच्या साठीच मी पात्र असं आहे.
But he is rich in mercy.
परंतु त्याच्या कृपेमध्ये तो समृद्ध असल्या कारणामुळे.
And I will take the riches of his mercy over the riches of this world every day.
आणि मग लक्षात की त्याची जी समृद्धी आहे ती समृद्धी मी या जगाच्या समृद्धीवर प्रत्येक दिवशी घेईन.
Because we have been born again to a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead.
कारण की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे, त्याच्याद्वारे आमचा पुन्हा जन्म आम्हाला घालण्यात आला आणि आम्हाला आशा देऊ करण्यात आलेली आहे.
To an inheritance that is incorruptible and undefiled that is reserved in heaven for you.
आणि मला लक्षात येते की त्या ठिकाणी जे काही त्याच्या शक्तीने विश्वासाचे वगैरे राखलेले आहे तुमच्यासाठी, जे वतन राखून ठेवले आहे त्याच्यासाठी.
We've got to make sure that we don't develop a prodigal spirit. He's like the prodigal son.
आणि मग लक्षात येते की आम्ही आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जो उद्धट आत्मा आहे, गर्विष्ठ आत्मा जो आहे, तो आम्ही स्वतःमध्ये आणू नये.
The boy was demanding not to wait for his inheritance but today give it.
आणि मग लक्षात येते की त्या ठिकाणी त्याला जे काही मिळणार होतं वतन म्हणून ते त्याला पाहिजे नव्हतं, त्याला आताच त्या गोष्टी पाहिजे होत्या.
This tells us our glories are reserved in heaven.
आणि मग तिथं असं म्हटलेलं की आमचं जे काही वतन आहे, वैभव जे आहे, ते स्वर्गामध्ये राखून ठेवण्यात आलेलं आहे.
That like him I will happily live as a servant all of these days.
आणि मग लक्षात की त्या ठिकाणी तो सेवक म्हणून सर्व दिवस त्या ठिकाणी राहायला पाहिजे होता.
Because by the grace of my father I inherit the kingdom.
कारण की माझा जो पिता आहे त्याच्याच कृपेने मला त्या ठिकाणी स्वर्गातलं जे वैभव आहे ते राखून ठेवण्यात आलंय, ते मिळणार आहे.
Then it reminds us of this in 1 Peter 1 verse 5.
आणि मग त्या ठिकाणी पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि पाचवं वचन.
Until that day when we receive that inheritance.
आणि मला लक्षात की जे काही ते वचन जे आहे ते वचन आम्हाला मिळूपर्यंत.
It says that we are by God's power being guarded through faith for a salvation ready to be revealed in the last time.
आणि मग देवाच्या शक्तीने विश्वासाचे योग्य राखलेले असे आहोत.
How do I know that the devil will never defeat me?
आणि मग जो सैतान आहे तो कधी मला माझ्यावर विजय मिळवणार नाही मला कसं समजेल?
I'm being guarded by God's power.
आणि मग लक्षात येईल कारण की आम्ही देवाच्या शक्तीच्या द्वारे रक्षित असे केलेले आहोत.
Confidence is not in theological knowledge.
आणि लक्षात येईल की आमचा जो काही विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, तो आम्हाला किती सैद्धांतिक ज्ञान आहे त्यावर तो आधारलेला नाहीये.
कॉन्फिडन्स इज नॉट इन स्क्रिप्चुअल मेमरी.
आणि मग लक्षात की आम्ही शास्त्र उतार किती प्रकारे पाठ केले आहे, पाठांतर केले आहे, त्याच्यावर तो आमचा आत्मविश्वास नाहीये.
बट दोज थिंग्स आर व्हेरी गुड.
लक्षात येईल की असं जरी असलं तरी त्या गोष्टी खरंच खूप चांगल्या आहेत.
बिकॉज द मोर स्क्रिप्चर मेमरी वी हॅव.
कारण की जितकं आम्ही शास्त्रांचं पाठांतर करू,
द मोर थिओलॉजिकल नॉलेज वी हॅव.
आणि जितकं सैद्धांतिक गोष्टींचं आम्हाला ज्ञान होईल,
द मोर वी अंडरस्टँड द पॉवर ऑफ गॉड दॅट गार्ड्स अस.
आणि मग लक्षात की देवाची जी शक्ती आम्हाला रक्षित करते ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आम्हाला चांगलंच समजून येईल.
द मोर वी ग्रास्प द ग्रेस ऑफ गॉड दॅट कीप्स अस.
आणि मग लक्षात की जी कृपा आम्हाला राखून ठेवते तिच्याविषयी अधिक आकलन आम्हाला होईल.
अँड लुक एट द नेक्स्ट वन.
आणि मग पुढची जी गोष्ट आहे ती आम्ही पाहूया.
It goes, it says still here in verse 24.
आणि मग लक्षात की इथं आपण 24 वचनामध्ये पाहत आहोत.
टू प्रेझेंट you blameless.
आणि मग तिथं असं म्हटलं की तुम्हाला निर्दोष असं सादर करण्यासाठी.
We will stand before God as if we had perfect marks.
आणि मग लक्षात घ्या की आम्ही देवासमोर असे उभे राहणार आहोत की जणू काही आम्ही पूर्ण केलेले असे आहोत.
Can you imagine that?
तुम्ही या गोष्टीबद्दल कल्पना करू शकता का?
The idea that when God looks upon us on that day of judgment, he will be pleased to see perfection.
आणि लक्षात घ्या की त्या ठिकाणी कल्पना ही आहे, संकल्पना ही आहे की देव ज्यावेळेस न्यायाच्या दिवशी आमच्याकडे पाहिल त्यावेळेस आमच्यामध्ये त्याला काही चुकीचं दिसणार नाही, तो परिपूर्ण रीतीने आम्हाला पाहिल.
This tells me something of the great power of God.
आणि मग ही जी गोष्ट आहे की देवाची जी महान शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगतं.
Because for the eternal holy God,
आणि मग लक्षात की जो काही सार्वकालिक पवित्र देव आहे,
to look at simple struggling sinner me,
आणि मग जो काही मी पापी आहे, जो संघर्ष करणारा पापी आहे त्याच्याकडे बघताना,
and because of the excellencies of Christ,
आणि मग ख्रिस्ताचा जो सर्वोत्कृष्टपणा आहे त्या कारणामुळे,
see me as sinless perfection,
आणि मग लक्षात की त्यावेळेस तो मला ख्रिस्तामध्ये निर्दोष असं म्हणून तो पाहतो.
Oh, how can it be?
आणि मग हे कसं काय शक्य आहे?
The glory of full forgiveness of sin in Christ.
आणि मग लक्षात की त्या ठिकाणी येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण क्षमा पावलेले असे गौरवी आम्ही असे आहोत.
The justification of being declared righteous before God.
आणि मग त्या ठिकाणी आमचं न्यायीकरण झाले आहे आणि देवासमोर आम्ही त्या ठिकाणी नीतिमान असे घोषित आम्हाला केलेलं आहे.
Not one of us could do this for ourselves.
आणि आमच्यासाठी कोणी जण हे करण्यासाठी पात्र नव्हतं.
Even we could not pay our own sin debt.
आणि मग आमचं स्वतःचं पापाचं जे काही कर्ज आमच्यावर आहे ते स्वतः आम्ही भरून देण्यासाठी पात्र नव्हतो.
But Christ paid for all of my sin.
परंतु ख्रिस्ताने माझी सर्व जी पापे आहे त्याची खंडणी त्याने भरून दिलेली आहे.
And all of your sin.
आणि त्याचबरोबर तुमच्या पापाची सुद्धा त्याने खंडणी भरून दिलेली आहे.
And all of the sin of all of those in all ages who come to him.
आणि मग लक्षात की सर्व पाप सर्व युगातील जे त्याच्याकडे येतात त्या सर्वांच्या पापांची क्षमा त्याने केलेली आहे.
Remember the final day there are gathered around and worshiping God.
आणि मग लक्षात की सरते शेवटी त्या ठिकाणी सर्वच लोक एकत्र येऊन देवाची भक्ती करणार आहेत.
People from every tongue, tribe, language, nation and people.
आणि मग प्रत्येक प्रकारचे लोक त्याने प्रत्येक राज्यातून असो प्रत्येक बोली भाषा बोलणारे लोक असो ते सर्व एकत्र येऊन त्याची भक्ती करणार आहे.
And John says that no man could number.
आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कोणी मनुष्य ती जी काही संख्या आहे ती मोजणार नाही.
Though no man could number it, God knows the number.
आणि लक्षात घ्या की कोणी मनुष्याला जरी ती संख्या मोजता आली नाही तरी देवाला पूर्णतः किती ते लोक आहेत हे माहित आहे.
God knows the immense depth of our sin.
आणि मग लक्षात घ्या की आमचे जे काही पाप आहे त्याची जी काही विशालता आहे ती देवाला माहित आहे.
And for each one of us who are in Christ by faith.
आणि मग जो प्रत्येक जण विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्तामध्ये आहे,
he took all our full certificate of debt.
आणि मग लक्षात घ्या की त्याने आमचं जे काही पूर्ण प्रकारे जे काही कर्ज आहे ते कर्ज त्याने त्याच्यावर घेतलेलं आहे.
And as it tells us in Colossians, it was nailed to the cross.
आणि मग तिथे कलसेमध्ये असं म्हटलेलं आहे काही त्यांनी ते विधीचं ऋण पात्र घेऊन त्या ठिकाणी ते वधस्तंभावर ते खिळलेलं आहे.
Those of us who are parents.
आणि मग जे काही आम्ही इथं जे आई वडील आहोत,
as much as we love our children. As much as we love our children.
आणि जितकं आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो,
we know they are not perfect.
आणि आम्हाला एक गोष्ट माहित आहे की खरं पाहिलं तर ते परिपूर्ण नाहीयेत.
Even some of you are married.
आणि आमच्यापैकी काही जण आहेत आणि ते विवाहित असतील.
From among them, some of you love your spouse.
आणि मग इथं पुरुषांपैकी काही पुरुष आहेत ते त्यांच्या पत्नींवर प्रेम करत असतील.
And even you are aware they are not perfect.
आणि मग तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की ते परिपूर्ण नाहीयेत.
Hopefully you're aware of this also. You are not perfect.
आणि मग त्याचबरोबर तुम्हाला याची सुद्धा जाणीव आहे तुम्ही सुद्धा परिपूर्ण नाहीयेत.
And if we do not even see each other as perfect.
आणि मग लक्षात घ्या की आम्ही या ठिकाणी एकमेकांना परिपूर्ण असे पाहत नाहीयेत.
That God would someday look upon me as perfect.
परंतु हे लक्षात घ्या की देव एके दिवशी मला परिपूर्ण अशा रीतीने पाहणार आहे.
I can't understand.
आणि मला ही गोष्ट खरंच समजत नाही.
Such grace.
आणि खरोखर किती महान ही कृपा आहे.
What a gospel we have, isn't it?
आणि मग किती महान सुवर्तमान आपल्या जवळ आहे.
Blameless and without fault.
आणि मग त्या ठिकाणी निर्दोष आणि कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये काहीही चूक नसलेले.
As if we never made a mistake.
आणि मग कधी आम्ही चूक केली नाही अशा प्रकारे आम्ही देवाला सादर होणार आहोत.
We saw earlier this morning.
आणि मग या सकाळी आम्ही ती गोष्ट पाहिलेली आहे.
Jesus through Paul speaking of the Father.
आणि मग त्या ठिकाणी पावलाच्या पाऊ त्या ठिकाणी पित्या संगी बोलत आहे
dwelling in unapproachable light
आणि मग तिथं जो काही अगम्य प्रकाश आहे त्याच्या पोहोचण्याकडे तो बोलत आहे
no one can draw near
आणि मग लक्षात की त्या प्रकाशामध्ये कोणीही जाऊ शकत नाही
no one has seen or can see
आणि मग तिथं कोणी ते पाहिले नाही किंवा कोणी ते पाहण्यास समर्थ नाही
on that day we will draw near
आणि मग लक्षात की त्या दिवसामध्ये आम्ही त्या अगम्य प्रकाशाच्या अगदी जवळ असणार आहोत आम्ही जवळ जाणार आहोत
but none could see
आणि कोणी ते पाहण्यास समर्थ नाहीये
now perfect in Christ we can see
आणि मग येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण केलेले आम्ही जे आहोत ते आम्ही ते पाहणार आहोत
and God will not merely dwell exalted on high
आणि मग लक्षात की देव त्या ठिकाणी आमच्यापासून उच्च तिथं नसणार आहे
but God will make his dwelling place with us in the new heaven and new earth
परंतु त्या ठिकाणी नवीन जे स्वर्ग आहे नवीन जी पृथ्वी आहे त्यामध्ये देव आमच्या जवळ त्याचं राहण्याचं ठिकाण तो करणार आहे
we are in the presence of God
आणि मग आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये सानिध्यामध्ये आम्ही असणार आहोत
not only perfect as if I would be like a perfect man
आणि लक्षात घ्या परिपूर्ण मनुष्या दृष्टीने आम्ही तिथे असणार असं नाही
but it says in the presence of his glory with great joy
आणि मग तिथे असं म्हटलं की त्याच्या सानिध्यामध्ये मोठ्या आनंदाने आम्ही तिथे असणार आहोत
even as we will see him in his glory
ani jyavis ami tacha gaurav madhe tela ami pahu
the scripture tells us that somehow we will also share in his glory
ani mag shastra utare asa mantat ki jyavis ami tela tacha gauravanishi pahu tyavis tacha je gaurav ahe tya gaurav madhe sudha ami kahi pramanat vata ghenar ahot
that we will be glorified together with him
ani ma lakshat ki ami tacha sah gauravat गौरवी असे होणार आहोत
in the presence of his glory with great joy
आणि मग त्याच्या सानिध्यामध्ये आम्हाला मोठा हर्ष होणार आहे
just that idea fills me with joy unspeakable
आणि मग लक्षात घ्या की ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा विचार केल्यानंतरच माझ्या अंतकरणामध्ये हर्ष निर्माण होत आहे
but can you imagine what it will be to be in his presence
आणि मग तुम्ही याची विचार करू शकता की त्याच्या सानिध्यामध्ये असणं काय आहे
to see God as he is
आणि मग आम्ही त्यावेळेस देवाला जसा तो आहे तसा आम्ही त्याला पाहणार आहोत
my older brother once told me this story
आणि त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्यांना एक गोष्ट सांगितली
he traveled a long way with his family to see a very famous painting
आणि मग तो त्याच्या फॅमिली बरोबर त्या ठिकाणी एक मोठं एक चांगलं जे चित्र आहे ते पाहण्यासाठी ते गेले
and he said that when he and his daughter stood in front of this beautiful painting they both began to cry
आणि मग त्या ठिकाणी ते अतिशय सुंदर असं चित्र होतं त्यासमोर ते आणि त्यांची मुलगी उभा राहून त्या ठिकाणी ते रडू त्यांना कोसळलं
and I think this is the work of men
आणि मग लक्षात घ्या की ते केवळ मनुष्याचं काम आहे
and it can be beautiful and it can be moving
आणि मग ते पाहून जर मी माझं मन जर त्या ठिकाणी अतिशय संवेदनशील होत आहे
sometimes we look and see the handiwork of God and it is beautiful and moving
आणि मग ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो निसर्गामध्ये आम्ही देवाच्या हातचं कृती आम्ही ज्यावेळेस पाहतो
in those days we will not merely gaze upon the handiwork of God
ani mag kya divsan madhe ami devacha je hatsa krutya ahe tyacha ojar tya goshti je ahet tya ami pahnar nahiye
we will gaze upon God himself
ani mag lakshat ki tya veles ami jo dev jo ahe tyacha kade ami avlokan karnar ahe tyacha kade ami pahnar ahot
and he will look upon us with favor and love
आणि मग लक्षात की त्यावेळेस तो आमच्याकडे पाहणार आहे अनुकूल दृष्टीने आमच्यावर प्रीती करण्याच्या दृष्टीने तो आमच्याकडे पाहणार आहे
The scripture tells us that his right hand there are pleasures evermore
आणि मग शास्त्र उत्तरामध्ये असं म्हटलं की त्याच्या उजव्या हातामध्ये सौख्य सर्वदिन आहे
I don't know what those pleasures are
आणि मग आदमला त्या जे काही सौख्य आहे ते माहित होतं
But simply to be at his right hand is already more than I can imagine
आणि मग लक्षात की त्याच्या त्या उजव्या हातामध्ये जे सौख्य आहे त्याची मी कल्पनाही करू शकत नाही इतकं ते सौख्य आहे
To draw near to him and be accepted in the beloved
आणि मग त्याच्याद्वारे स्वीकारलं जाणं आणि त्याच्याकडून प्रीती आमच्यावर होणं हे फारच त्या ठिकाणी अतिशय चांगलं असं आहे
then in spite of our stumbling because he did not allow us to fall
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी आमचं जे अडखळणं आहे जो तो आम्हाला पतनापासून राखत आहे
in our simple attempts to serve our great god
आणि मग त्या ठिकाणी आम्ही काय करत असतो की आमच्या पापी वर्तनाच्या द्वारे देवाची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो
even in our weakness
आमच्या दुर्बलतेमध्ये सुद्धा
he will be pleased to say well done my good and faithful servant.
आणि मग त्या वेळेस तो संतुष्ट आणि आम्हाला हे म्हणाल की हे माझ्या भले आणि विश्वासू दास आहे, मी तुझ्या विषयी संतुष्ट असा आहे.
Oh that we are approved of the almighty God.
आणि जो सर्व सामर्थ्यशाली देव आहे त्याच्याकडून आम्हाला मान्यता प्राप्त होणार आहे.
And again it unfolds the concluding idea from that.
आणि मग या ठिकाणी एक जे काही सत्य शेवटची जी काही विचारधारा आहे ती आम्ही पाहणार
आहोत. To the only God.
आणि मग तिथे असं म्हटलं की एकच जो सर्व सामर्थ्यशाली देव आहे.
One of the most difficult ideas to communicate for people around here to understand, isn't it?
आणि मला लक्षात आहे की तुमच्या अवतीभवतीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधणे फार कठीण असतं, नाही का?
There is only one God who in himself is glory.
आणि मग त्या ठिकाणी एकच जो देव ज्ञानी देव आहे तो वैभवशाली देव आहे.
One God who in himself is majesty.
आणि मग तो महिमा पावलेला असा तो देव आहे.
One God who in himself is dominion.
आणि मग त्या ठिकाणी पराक्रम अधिकार हे त्याच आहे.
One God who he himself holds all authority.
आणि मग तोच एकमेव देव आहे जो सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे.
These are some of the biggest words known to the mind of man.
आणि मग लक्षात द्या की मनुष्याच्या मनामध्ये ही सर्वात मोठी अशी शब्द अशी ती आहे.
Glory, majesty, dominion, authority.
आणि मग गौरव महिमा पराक्रम आणि अधिकार.
This alone belongs to our God.
आणि मग लक्षात घ्या या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ आणि केवळ आमच्या देवाच्याच अशा आहेत.
No one has given it to him.
आणि मग लक्षात घ्या की कोणालाही या गोष्टी देऊ केलेल्या नाहीयेत.
It is his from before all time.
आणि मग ह्या त्याच्याच आहे सुरुवातीपासून.
No one can take it away from him.
आणि मग लक्षात घ्या कोणी त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
It is his today.
आणि मग लक्षात घ्या आज सुद्धा त्या त्याच्याच आहे.
And my brothers and sisters, it will remain.
आणि मग माझ्या बंधू आणि भगिनींनो मला हे सांगू द्या की ह्या तशाच त्याच्याच राहणार आहे.
How long will it remain?
आणि किती काळ ते त्याच्या राहणार आहे.
Of the increase of his kingdom, there is no end.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याचं जी राज्याची वाढ आहे जणू काही त्याला शेवट नाहीये त्या प्रकारे त्या गोष्टी
आहेत.
आणि मग मला नेहमी शास्त्र उतारे जे आहे त्याच्याबद्दल आश्चर्य असं
वाटतं.
आणि मग तिथं जेव्हा असं म्हटलं आहे की त्याला गौरव आणि महिमा आणि सन्मान असो
फॉरएव्हर.
आणि तिथं असं म्हटलं की युगानयुग.
Ever once again.
आणि मग तिथं युगामिक म्हटल्यानंतर तिथं संपलेलं नाहीये. तिथं असं म्हटलेलं आहे की सदा सर्व काळ.
Is it forever enough?
आणि मग सदा सर्व काळ हे पुरेसं आहे का?
But the idea is no. It is absolutely unending. You don't understand. I don't understand the fullness of eternity and glory.
आणि मग लक्षात घ्या की तुम्हा आणि मला ही गोष्ट समजणार नाही की जे सदा सर्व काळ आहे ते किती मोठं आहे त्याचं जे काही व्यापकता आहे ती आम्हाला समजणार नाही.
Before all time.
आणि तिथं असं म्हटलं की सर्व जी काही वेळ आहे युगा आरंभापूर्वी.
And now.
आणि आता.
And forevermore.
आणि तिथं असं म्हटलं युगानयुग.
This God, there is no beginning.
आणि मग हा तो देव आहे त्याला सुरुवात नाही.
There is no ending.
आणि मग त्याला कुठल्याही प्रकारचा शेवट नाही.
There is no changing.
आणि मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही.
So when he is told that salvation is only in the name of Christ.
आणि मग ज्यावेळेस तो असं म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे.
That will only and ever be the only way of salvation.
आणि मग लक्षात की तोच केवळ आणि तोच केवळ तारणाचा मार्ग आहे.
When he tells us that those who have faith in Christ are saved.
आणि ज्यावेळेस तो असं म्हणतो की ज्यांचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे तेच लोक तारले आहेत.
There is none that can take it away or snatch us from his hand.
आणि मग लक्षात घ्या की ते जे लोक आहेत त्या लोकांना कोणी त्याच्या हातातून हिसकावून घेऊ शकत नाही.
God reminds us in Malachi 3 verse 6.
आणि मग मलाकी तिसरा अध्याय 6 वचनामध्ये देव आम्हाला या गोष्टींची आठवण करून देतो.
For I am the Lord, I change not.
मी परमेश्वर आहे मी बदलणार नाही.
We change.
आम्ही बदलतो.
Isn't it right?
हे खरं आहे ना.
We get taller.
आणि मला सगळी आम्ही उंच होतो.
We can get wider. Sorry. Heavier.
आणि मग आम्ही त्या ठिकाणी जाड असो.
We can get older.
आणि मग आम्ही वृद्ध असे होतो.
I get to meet anyone get younger.
आणि मग त्या ठिकाणी मग तरुण सुद्धा होतो.
But change happens.
आणि मग जो बदल आहे तो बदल घडत असतो.
It is absolutely inevitable.
आणि मग लक्षात घ्या की तो पूर्णतः आमच्यासाठी शक्य असं आहे.
Sometimes in my mind I forget that change happens.
आणि मग माझ्या मनामध्ये काही वेळेस मी जो बदल घडतो त्याच्याविषयी मला विसर पडतो.
Then I pass by one mirror.
आणि मग त्यावेळेस मी आरशामध्ये जाऊन स्वतःला पाहतो
आणि
मग त्यावेळेस तो आरसा मला दाखवतो की माझ्यामध्ये काय बदल घडलेला आहे.
What was nicely black has changed its colors.
आणि मग त्या ठिकाणी माझा जो रंग आहे तो बदललेला आहे.
Because we change.
कारण आम्ही बदलणारे असे लोक आहोत.
Through exercise we can become stronger.
आणि मला लक्षात की आम्ही त्या ठिकाणी व्यायामाच्या द्वारे अधिक शक्तिशाली ठरत असतो.
But at some point we will become weaker.
आणि मग काही वेळेपर्यंत आम्ही कमकुवत असे होतो.
God will never be stronger or weaker.
आणि मला लक्षात की देव हा कधीही त्या ठिकाणी अधिक सामर्थ्यशाली किंवा त्या ठिकाणी अतिशय कमकुवत असा झालेला नाहीये.
Because his might is already immeasurable and incomprehensible.
आणि कारण की त्याचं जे काही महानता आहे ती अमर्याद आहे, ती अकलनाच्या बाहेर आहे, ती न मोजता येणारी आहे.
Everything else perishes and everything else fails.
आणि मग सर्व काहीच्या गोष्टी आहेत त्या नष्ट पावणाऱ्या आहेत, सर्व गोष्टी या अपेक्षित ठरणाऱ्या आहेत.
Some people like to boast in how old their religion is.
आणि मग काही लोक जे आहेत ते यावर गर्व बाळगत असतात की त्यांचा जो धर्म आहे तो किती जुना आहे.
Even foolishly they will pretend, oh you Christians, yours only began 2000 years ago.
आणि मग त्या ठिकाणी काही वेळेस ते अशा प्रकारे ग्रही करतात, ते म्हणतात की अरे ख्रिस्ती लोक तुम्ही आला तर केवळ 2000 वर्ष झाले, त्याच्यापेक्षा आमचा धर्म जुना आहे.
Our God, Father, Son and Holy Spirit were in glory before all of creation.
लक्षात घ्या की आमचा जो पिता आणि जो काही देवपुत्र आहे तो युगा आरंभापूर्वी त्याच्या सर्व गौरवांनी तो तिथे होता.
Before there was ever man.
आणि मग मनुष्याची निर्मिती होण्यापूर्वीही तो होता.
Before any animal, before any word was ever said.
आणि मग त्या ठिकाणी प्राणी किंवा कोणत्याही प्रकारचा शब्द बोलण्यापूर्वी त्याचं अस्तित्व होतं.
God was pleased to display himself and demonstrate his power and mercy in Christ Jesus.
आणि मग त्या ठिकाणी देवाने त्याचं जे काही गौरव पराक्रम जो आहे तो येशू ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी प्रकट केलेला आहे.
That most indisputable display of the existence of God came 2000 years ago.
आणि मग लक्षात की 2000 वर्षांपूर्वी तो जो काही महान देव आहे त्या ठिकाणी त्याने त्याचं रूपांतर होऊन तो येशू ख्रिस्तामध्ये आला ते महान अशी गोष्ट आहे.
इन द फुलनेस ऑफ टाइम गॉड सेंट फोर्थ हिज सन टू अकॉम्प्लिश हिज प्लॅन ऑफ सॅल्वेशन.
काळाची पूर्णता झाल्यानंतर देवाने त्याच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये धाडलं.
बट वी वर्शिप द वन अँड ओनली गॉड.
आणि हे कधी विसरू नका की आम्ही केवळ आणि केवळ एकाच देवाची भक्ती करणारे असे लोक आहोत.
हू ऑलवेज वॉज.
आणि जो नेहमी होता.
And always will be.
आणि जो नेहमी असणार आहे.
I don't care how many thousand years someone will claim concerning their God.
आणि मग मला माहित नाही की किती हजार वर्ष काही लोक त्यांच्या देवाबद्दल ते पुरावा देतील किंवा त्याविषयी ते बोलतील.
That will come to an end.
आणि मग लक्षात घ्या की ते सर्व गोष्टींचा शेवट होणार आहे.
When Jesus comes in glory.
ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या गौरवानिशी येणार आहे.
When he comes in power.
आणि ज्यावेळेस तो सर्व सामर्थ्यानिशी येणार आहे.
The word of God reminds us.
आणि त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला आठवण करून देतं.
Every knee will bow.
प्रत्येक गुडघा हा त्याच्या समोर टेकला जाणार.
Every tongue at that point will recognize this alone is the Lord.
आणि प्रत्येक जीवा त्यावेळेस कबूल करणार आहे की हाच प्रभू आहे म्हणून.
All our hope was in vain.
आणि मग लक्षात घ्या की आमची जी सर्व काही आशा होती ती व्यर्थ अशी ठरलेली असणार आहे.
This is why Paul was pleading with the people, turn from these vain things to the true and living God.
आणि मग तिथं त्या ठिकाणी शुल्लक ज्या गोष्टी आहेत ज्या लयात चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही वळून जो जिवंत देव आहे त्याच्याकडे तुम्ही वळा.
Brothers and sisters, we know this true and living God.
आणि बंधू आणि भगिनींनो तुम्हाला आणि आम्हाला तो जिवंत एकमेव जो देव आहे त्याची ओळख आहे.
Not because we are wiser.
आणि आम्ही ज्ञानी असल्या कारणामुळे ती ओळख आम्हाला नाहीये.
Not because we are more worthy.
आणि आम्ही अतिशय आम्हाला मोर आहे त्या कारणामुळे ती गोष्ट नाहीये.
But because of the grace of God given us in Christ Jesus.
येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला तशी कृपा देऊ केलेली आहे त्यामुळे आम्हाला देव माहित आहे.
And we have this unshakable confidence in the salvation and promise that is ours.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी न हलवता येणार अशा प्रकारची आशा आत्मविश्वास आम्हाला ख्रिस्तामध्ये देऊ केलेला आहे.
Because it is rooted in a God of absolute ability.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी जो पूर्णपणे शक्य करणारा जो देव आहे त्याच्यामध्ये ही आशा मुळावलेली अशी आहे.
It rests confidence in his guarantee to guard us by his power.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी आमचा जो विश्वास आहे त्याच्यावर आहे कारण की तो त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्हाला रक्षित असं करणार आहे.
And that someday we will be presented perfect in his presence.
आणि मग काही दिवसानंतर आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये निर्दोष परिपूर्ण असे आम्हाला सादर करण्यात येणार आहे.
And for all eternity together we will glory in our great
आणि मग सर्व सदा सर्व काळ युगान युग आम्ही त्याचं गौरव करणार आहोत. आपण प्रार्थना करूया.
Lord God, we thank you because you have done what we could not do.
प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की ज्या गोष्टी आम्हाला अशक्य होत्या त्या गोष्टी तू केलेल्या आहेस.
You, O God, have saved us.
प्रभु तूच आमचं तारण केलं आहेस.
It is your ability alone that we rejoice in, not our own.
आणि प्रभु तुझ्याच सामर्थ्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आनंद करत आहोत, आमच्या सामर्थ्यामुळे नाही.
We know that any hope or talent or accomplishment we have will only be by your hand in this life.
आणि प्रभो तुझ्याच हातामुळे आम्ही सर्व काही गोष्टी पूर्णता नेतो, आमच्या स्वतःमध्ये त्या प्रकारचं सामर्थ्य नाही. आणि म्हणूनच या जीवनामध्ये आम्ही यासाठी अस्तित्वात नाही की आमचं नाव जे आहे ते आम्ही मोठं
करावं.
तर त्याऐवजी प्रभू देवप्पा आम्ही यामध्ये आनंद मानतो कारण की आमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलेलं आहे.
And that because of the blood of Christ we will stand before you perfect in glory.
आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच आम्ही तुझ्या समोर निर्दोष आणि परिपूर्ण असे उभे राहणार आहोत.
We will know the fullness of your presence.
आणि तुझ्या सानिध्यामध्ये असणार जे काही परिपूर्णता आहे ती आम्हाला आम्ही समजणार आहोत.
And that's your right hand joy forever.
आणि प्रभू तुझ्या उजव्या हातामध्ये जे सौख्य आहे त्याचा आनंद आम्ही उपभोगणार आहोत. आणि प्रभू आम्ही या सर्व गोष्टीबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत आणि तुला सर्व मान महिमा आणि सन्मान देऊ इच्छितो.
In Jesus' holy and glorious name we pray.
आणि येशू ख्रिस्त जे एकमेव नाव आहे त्याच्याद्वारे आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे.
आमेन.